आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हरियाणा विधानसभेमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत, तर जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सला 42 आणि भाजपाला 29 जागा. हरियाणामधला निकाल हा लोकशाही, सुशासन आणि संविधानाचा विजय असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरस्थ पद्धतीनं महाराष्ट्रातल्या 7,600 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्ली इथं वितरण. आणि भारत बांगलादेश दरम्यान आज नवी दिल्ली इथं 20 षटकांचा दुसरा सामना. आता सविस्तर बातम्या. हरियाणा विधानसभा निवडणुकांमध्ये 90 पैकी 48 जागा जिंकत भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. काँग्रेसला 37 जागा मिळाल्या असून संयुक्तपणे निवडणूक लढवलेल्या भारतीय राष्ट्रीय लोकदल आणि बहुजन समाज पार्टी यांना 2 जागा मिळाल्या आहेत, तर अपक्ष उमेदवार 5 ठिकाणी विजयी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणातली विधानसभा निवडणूक ही काँग्रेस आणि भाजपा यांच्यातली पहिलीच थेट लढत होती. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी लाडवा मतदारसंघामधून विजय मिळवला असून माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुडा गणिसापला किलोईमधून विजयी झाले आहेत. ज्येष्ठ नेते आणि अंबाला विभागामधून 6 वेळा आमदार राहिलेले अनिल वीज यांनी 7व्यांदा तिथून विजय मिळवला आहे. निवडणुकीत विजयी झालेल्या इतर प्रमुख उमेदवारांमध्ये काँग्रेसची विनेश फोगाट आणि आदित्य सुरजेवाला, अभयसिंह चौटाला यांचा मुलगा अर्जुन चौटाला आणि राज्यसभा खासदार किरण चौधरी यांची मुलगी श्रुती चौधरी यांचा समावेश आहे. निवडणुकीत पराभूत झालेल्या उल्लेखनीय व्यक्तींमध्ये लोकदलाचे अभयसिंह चौटाला, नायब सिंग सैनी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री असीम गोयल, सुभाष सुधा आणि माजी विधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांचा समावेश आहे. 464 अपक्ष आणि 101 महिला उमेदवार असे एकूण 1031 उमेदवार यावेळी निवडणुकीच्या रिंगणात होते. दरम्यान हरियाणामध्ये भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मात्र हरियाणा आणि महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी असून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचंच सरकार येईल असं काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या काल झालेल्या मतमोजणीत 90 मतदारसंघांपैकी 42 ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्सला तर 29 जागांवर भाजपाला यश मिळालं आहे. गीतेच्या भूमीत सत्याचा, विकासाचा, सुशासनाचा विजय झाला आणि समाजानं भाजपाला मतदान केलं. हा लोकशाही आणि संविधानाचा विजय आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपानं सलग 3र्यांदा विजय संपादन केल्यानंतर काल नवी दिल्लीमध्ये भाजपा मुख्यालयातही आनंदी वातावरण होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे प्रतिपादन केलं. हरियाणात भाजपाचा विजय हा पक्ष कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचा परिणाम असून हरियाणातल्या जनतेनं इतिहास घडवला आहे असं सांगत मोदी यांनी हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधल्या जनतेचेही आभार मानले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पक्ष मुख्यालयात आगमन झाल्यानंतर हरियाणा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयाबद्दल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांचा सत्कार केला. हरियाणामध्ये भाजपानं 3र्यांदा विजय मिळवला आहे आणि जम्मू काश्मीरमध्येही भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास दाखवल्यानं हा परिणाम झाला आहे असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केलं. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार सक्रिय, प्रतिसादशील आणि उत्तरदायी आहे. काँग्रेसनं खोटं पसरवलं असलं तरी हरियाणातल्या जनतेनं भाजपाला निवडून दिलं आणि काँग्रेसला धडा शिकवला असंही नड्डा यांनी स्पष्ट केलं आणि हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधल्या जनतेचे आभार मानले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरस्थ पद्धतीनं महाराष्ट्रातल्या सुमारे 7,600 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. यामध्ये नागपूरमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आधुनिकीकरण आणि शिर्डी विमानतळाच्या नव्या इमारतीच्या कामाचा समावेश आहे. राज्यातल्या 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्घाटनही आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मुंबई, अंबरनाथ, नाशिक, जालना, बुलडाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा आणि गडचिरोली इथंही महाविद्यालयं आहेत. पंतप्रधान भारतीय कौशल्य विकास संस्थेचंही उद्घाटन करतील. टाटा शिक्षण आणि विकास ट्रस्टच्या सहयोगानं ही संस्था सुरू करण्यात आली आहे. हे सर्व कार्यक्रम आज दुपारी होणार असून राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल करण्यात आलं. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि माहिती आणि प्रसारण विभागाचे राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यावेळी उपस्थित होते. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना काल दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पुरस्कारप्राप्त चित्रपट समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणतील असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला. तर चित्रपट क्षेत्रासाठी सरकार करत असलेल्या सुधारणांची माहिती वैष्णव यांनी यावेळी दिली. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान अट्टम या मल्याळम चित्रपटाला मिळाला. उंचाई या चित्रपटासाठी सूरज बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आलं. सर्वोत्कृष्ट समीक्षकाचं सुवर्णकमळ दीपक दुआ यांना प्रदान करण्यात आलं. कांतारा या कन्नड चित्रपटासाठी ऋषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. तर तिरुचित्रबंबलम या तमिळ चित्रपटासाठी नित्या मेनन यांना आणि कच्छ एक्सप्रेस या गुजराती चित्रपटासाठी मानसी पारेख यांना सर्वोत्कृष्ट नायिका म्हणून गौरवण्यात आलं. कथाबाह्य चित्रपट विभागात सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार आदी गुंजन या मराठी माहितीपटासाठी सोहिल वैद्य यांना तर सर्वोत्कृष्ट निवेदनाचा पुरस्कार याच माहितीपटासाठी सुमंत शिंदे यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट कला आणि संस्कृती आधारित चित्रपट म्हणून सचिन सूर्यवंशी यांच्या वारसा या मराठी माहितीपटाला गौरवण्यात आलं. तर आणखी एक मोहनजोदडो हा मराठी माहितीपट सर्वोत्कृष्ट चरित्रपटात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण आणि संकलित चित्रपट ठरला. कथाधारित चित्रपट विभागात परीक्षक विशेष उल्लेख पुरस्कार गुलमोहर या चित्रपटासाठी मनोज वाजपेयी यांना प्रदान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 10 तारखेपासून लाओसमधल्या व्हिएंटिएनच्या 2 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान मोदी 21व्या आसियान भारत शिखर परिषदेला आणि 19व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला उपस्थित राहतील. लाओस आसियानचे विद्यमान अध्यक्ष आहेत. शिखर परिषदेच्या दरम्यान पंतप्रधान काही द्विपक्षीय बैठका घेण्याचीही शक्यता आहे. हरियाणा विधानसभेचे निकाल निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अद्ययावत होण्यास विलंब केल्याचा काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा दावा आयोगानं फेटाळला आहे. रमेश यांचा हा दावा चुकीचा असून सर्व मतदारसंघातल्या सर्व 25 मतमोजणी फेऱ्यांचे निकाल दर 5 मिनिटांनी अद्ययावत केले जात होते असं आयोगानं म्हटलं आहे. अयोध्येत रामजन्मभूमी मंदिर परिसरात महाराष्ट्र भक्त सदन इमारतीचं भूमिपूजन काल करण्यात आलं. महाराष्ट्रातल्या जनतेसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचं महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. सुमारे 9,500 चौरस मीटर क्षेत्रावर 12 मजली भक्तनिवास उभं राहणार असून या ठिकाणी 650 पर्यटक राहू शकतील. पुढील 3 वर्षात हे बांधकाम पूर्ण करण्याचं नियोजन आहे. महिलांच्या 20 षटकांच्या आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना श्रीलंकेच्या संघासोबत होणार आहे. भारतानं पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकून 2 गुण मिळवले आहेत तर श्रीलंका पहिले दोन्ही सामने हरल्यामुळे त्यांचं गुणांचं खातं अद्याप उघडलेलं नाही. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दक्षिण आफ्रिका आणि स्कॉटलंडच्या संघांदरम्यान खेळला जाईल. अ गटातल्या सामन्यात काल ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडवर 60 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया या गटामध्ये 4 गुणांसह आघाडीवर आहे. भारत आणि बांगलादेश यांच्या पुरुष संघांमध्ये आज नवी दिल्लीमध्ये 20 षटकांचा दुसरा सामना खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं 3 सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरियाणा विधानसभेमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत तर जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सला 42 आणि भाजपाला 29 जागा. हरियाणामधला निकाल हा लोकशाही सुशासन आणि संविधानाचा विजय असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरस्थ पद्धतीनं महाराष्ट्रातल्या 7,600 कोटी रुपयांच्या खर्चाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्ली इथं वितरण आणि भारत बांगलादेश दरम्यान आज नवी दिल्ली इथं 20 षटकांचा दुसरा सामना होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.